नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. रोजगार मेला उपक्रमा अंतर्गत आयज सकाळीं व्हिडियो कॉन्फरन्सिंगा वरवीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नव्यान भरती जाल्ल्या 51,000 परस चड तरणाट्यांक नेमणूक पत्रां वाट्टले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की देश वेगान विकास करता आनी बिहार ह्या प्रवासांत खांद्याक खांदो लावन वाटचाल करता. वेंचणूक आयोगान मुखेल वेंचणूक अधिकारी आनी मुखेल कार्यकारी अधिकाऱ्यांक आपापल्या राज्यांत आनी संघराज्यांत खाशेल्या सघन सुदारणा खातीर तयारी निमाणी करपाक निर्देश दिल्यात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी नवी दिल्लीत संरक्षण खरेदी नियमावली DPM 2025 जाहीर केलो. आतां पुराय खबरो. विकसीत भारताचे सपन साध्य करपाक समाजातल्या प्रत्येक घटका खातीर विशेषतः दुर्बळ आनी उपेक्षीत घटकांक समान संदी आवश्यक आसात हाचेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भर दिला. काल केरळात राजभवनार KR नारायणन हांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केल्या उपरांत उलयतना तांणी आदले राष्ट्रपती KR नारायणन हांणी दिल्ल्या योगदानार उजवाड घालो. राष्ट्रपतींनी म्हळें की तांणी करुणा आनी उच्च लोकशाही भावनेचे दायज दिले आनी राष्ट्र उबारणी आनी अधिक समावेशक देश घडोवपाक आपले जीवन समर्पित केले. KR नारायणन हांचो दृढ विश्वास आसलो की शिक्षण हेच सभ्यतेची बुन्याद आनी खंयच्याय समाजाच्या विकासाक ते गरजेचे आसा. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकार, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आनी बिहाराचे राज्यपाल आरिफ मुहम्मद खान ह्या वेळार उपस्थित आशिल्ले. केरळच्या राज्यपालांनी राष्ट्रपती मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांचो सत्कार केलो.
नेशन मूव्ह अहेड टू अचीव द गोल ऑफ विकसित भारत. इट इज असेन्शियल टू एन्श्युअर दॅट ऑल सिटीजन्स स्पेशली द वीकेस्ट अँड मोस्ट मार्जिनलाइज गेट्स इक्वल ऑपॉर्च्युनिटीज टू रिअलाइज देअर ड्रीम्स. श्री KR नारायण हॅज लेफ्ट बिहाइंड अ रिच लिगसी ऑफ मोरालिटी इंटिग्रिटी कंपॅशन अँड डेमोक्रॅटिक स्पिरिट. As we remember him today, let us draw inspiration from his life, which was dedicated to nation building, to create a more inclusive, just and compassionate India.
रोजगार मेला उपक्रमा अंतर्गत आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी आणि संघटनांनी नव्यान भरती जाल्ल्या 51,000 परस चड तरणाट्यांक नेमणूक पत्रां वाट्टले. तशेंच ह्या कार्यावळी वेळार प्रधानमंत्री नव्यान नेमिल्ल्या तरणाट्यांक संबोधित करतले. ह्या 17व्या रोजगार मेलाक केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग आनी रस्तो येरादारी आनी म्हामार्ग राज्यमंत्री अजय तामता हाजीर आसतले. रोजगार निर्मितीक सगळ्यांत चड प्राधान्य दिवपाची प्रधानमंत्र्यांची वचनबद्धताय पुराय करपा खातीर रोजगार मेला हे त्या दिकेन एक पावल आसा. तरणाट्यांक तांच्या सशक्तीकरणा खातीर आनी राष्ट्रनिर्मितींत वांटो घेवपा खातीर अर्थपूर्ण संद दिवपाक ताची म्हत्वाची भूमिका आसतली. प्रधानमंत्री आनी भाजपाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी म्हळां की देश वेगान विकास करता आनी बिहार ह्या प्रवासांत खांद्याक खांदो लावन वाटचाल करता. काल मेरा बूथ सबसे मजबूत कार्यक्रमा अंतर्गत भाजप NDA कार्यकर्त्यांकडे व्हर्च्युअल संवाद साधतना मोदी हांणी म्हळें की केंद्र आनी बिहारांत स्थिर सरकार आशिल्ल्यान देशांत आनी बिहारांत विकास कामां सुरू आसात. जेन्ना स्थिरता आसता तेन्ना विकासाक गती मेळटा. तांणी असो विश्वास व्यक्त केला की बिहार राज्यात परत NDA सरकार हाडटले. मतदारांच्या एकमताच्या बळार राम मंदीर बांदले, ऑपरेशन सिंदूर राबयले आनी देश नक्षलवादापासून मुक्तीकडे वेगान मुखार वता. वेंचणूक आयोगान मुखेल वेंचणूक अधिकारी आनी मुखेल कार्यकारी अधिकाऱ्यांक आपापल्या राज्यांत आनी संघराज्यांत खाशेल्या सघन सुदारणा खातीर तयारी निमाणी करपाक निर्देश दिल्यात. वेंचणूक आयोगाच्या मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांची 2 दिसांची परिषद आयज नवी दिल्लीत सोपली. हे परिषदेचे अध्यक्षपद मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आनी वेंचणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंग संधू आनी डॉ विवेक जोशी हांच्या हजेरेंत केले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर हांणी सांगले की देशभरांत 100 दशलक्ष स्मार्ट वीज मीटर बसोवपाचे उद्दिष्ट आसा आणि त्यापैकी 1 कोटी आधीच बसवल्यात. ते हरियाणातल्या रोहतक शहरात माध्यमाकडे संवाद साधताले. स्मार्ट मीटर बसयल्ल्यान ग्राहकांच्यो कागाळी पयस जातल्यो अशें तांणी सांगले. ग्राहकांक तांचो वीज वापर नियंत्रीत करपाक आनी वीज वाचूंक मेळटली. मेट्रो बद्दलच्या प्रश्नाक जाप दितना तांणी म्हळें की देशांत आतां मेरेन 1,100 किलोमीटर मेट्रो रेल्वे लायन्स बांदले. मेट्रो रेल्वेच्या बाबतींत भारत जगात 3रा क्रमांकार आसा आनी रोखडोच 2रा क्रमांकार पावतलो. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराक वेग आयला. मुख्यमंत्री नितीश कुमार हांणी सारण जिल्ह्यात वेंचणूक रॅलीत उलोवप केले. महाआघाडीचे उमेदवार आनी फुडारी वेगवेगळ्या मतदारसंघांनी सक्रियपणान प्रचार करतात. बिहारात आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सयत खुपशे फुडारी वेंचणूक प्रचाराक येतले. ते विशीं उलयतना मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगले की
बिहार में चुनाव के प्रत्यक्ष प्रचार के लिए माननीय प्रधानमंत्री जी का दौरा शुरू हो रहा है. भारत के गरीबों की पिछड़ों की वंचितों की प्रतिनिधि रहे जननायक कर्पूरी ठाकुर जी, उनको श्रद्धा सुमन करके विकसित भारत की निर्माण की अभियान बिहार में कैसे तेजी से बढ़े उसके वो कल आशीर्वाद लेंगे. तमाम नेतृत्व कल उपस्थित रहेंगे और बिहार की जनता मन बना चुकी है एनडीए को फिर एक बार भारी बहुमत से विजयी बनाने के लिए.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी नवी दिल्लींत संरक्षण खरेदी नियमावली डीपीएम 2025 जाहीर केलो. फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसावन नवो डीपीएम लागू जातलो, जाका लागून संरक्षण मंत्रालयाच्या खाला आशिल्ल्या तिनूय सेवा आनी हेर आस्थापनांतल्यान सुमार 1,00,000 कोटी रुपयांची येणावळ खरेदी वाडटली. नियमात सुदारणा करपा खातीर आपल्या मंत्रालयान आनी मुख्यालयातल्या एकत्रीत संरक्षण कर्मचाऱ्यांनी केल्ल्या यत्नांची तोखणाय करतना नव्या नेमांक लागून प्रक्रिया सोपी जातली, कामात एकसारखेपण येतले आनी सशस्त्र दळाक कार्यकारी तयारी खातीर गरजेचे माल आनी सेवा दिवपाक मदत जातली असो विश्वास सिंग हांणी उक्तायलो. तशेंच खरेदींत नितीमत्ता, पारदर्शकता आनी जापसालदारकी सुनिश्चित करून संरक्षण उत्पादन आनी तंत्रगिन्यानाच्या मळार एमएसएमई आनी स्टार्टअपांक चड संद मेळटली अशें तांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 26 तारखेक आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात देश विदेशातल्या लोकांकडे संवाद साधतले. हो तांच्या म्हयन्याळ्या कार्यावळीचो 127वो वांटो आसतलो. लोक तांचे विचार आनी सुचोवण्यो 1800117800 ह्या टोल फ्री क्रमांकावरवीं सादर करूंक शकतात. प्रवाशांच्या सोयी खातीर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी नवी दिल्लींत रेल भवन हांगा वॉर रुमांतल्यान ह्या उत्सवाच्या काळांत धांवपी विशेष गाडयांच्या स्थितीचो आढावो घेतलो. तांणी काल अधिकाऱ्यांकडे संवाद साधलो आनी छठ पुजेच्या पयली रेल्वेच्या तयारीचो नियाळ घेतलो. रेल्वे स्थानकार उत्सवाच्या गर्दीचे निरीक्षण आनी व्यवस्थापन करपाक वॉर रूमची स्थापना केल्या. वैष्णव हांणी म्हळें की देशभरांत 3 स्तराचे वॉर रूम आसात, 1 डिव्हिजन स्तरार, 1 झोनल स्तरार आनी 1 रेल्वे बोर्ड स्तरार. आयसीसी बायलांच्या 1 दिसाच्या क्रिकेट विश्वचषकांत काल राती नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियमार न्यूझीलंडाचो 53 धावण्यांनी पराभव करून भारतान उपांत्य फेरयेंत प्रवेश केला. पयली फलंदाजी करतना भारतीय सलामीवीर प्रतिका रावल आनी स्मृती मानधना हांणी शानदार शतकां ठोकत भारताक पावसान प्रभावीत जाल्ल्या खेळांत 49 षटकांत 3 बाद 340 धावण्यो केल्यो. मानधना हिणें 109 धावण्यो तर रावल हिणें 122 धावण्यो काडल्यो. न्यूझीलंडान 44 षटकांत 8 बाद 271 धावण्यो केल्यो. कर्नाटक दर्यादेग, केरळ, माहे, अंदमान आनी निकोबार जुवे हांगा आयज व्हड ते खूप दडकांनी पावस पडपाची शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या. तशेंच हवामान खात्यान ह्या भागांखातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. फाल्यां मेरेन आंध्र प्रदेश, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, तमिळनाडू, पुड्डुचेरी, करायकल आनी तेलंगणा हांगा कांय वाठारांनी मध्यम ते व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 2 ते 3 दिसांत ओडिशा आनी कर्नाटकांत कांय सुवातींनी गडगड वीज आनी वादळी वाऱ्याची परिस्थिती आसपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आतां खबरो सोंपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. रोजगार मेला उपक्रमा अंतर्गत आयज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नव्यान भरती जाल्ल्या 51,000 परस चड तरणाट्यांक नेमणूक पत्रां वाडटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की देश वेगान विकास करता आनी बिहार ह्या प्रवासांत खांद्याक खांदो लावन वाटचाल करता. वेंचणूक आयोगान मुखेल वेंचणूक अधिकारी आनी मुखेल कार्यकारी अधिकाऱ्यांक आपआपल्या राज्यांत आनी संघराज्यांत खाशेल्या सघन सुदारणा खातीर तयारी निमाणी करपाक निर्देश दिल्यात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी नवी दिल्लींत संरक्षण खरेदी नियमावली DPM 2025 जाहीर केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.